नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आणि इथिओपिया एकाच कुटुंबातले वांगडी म्हूण चड न्याय्य, समान आणि शांततायेच्या संवसारा खातीर एकठांय आसात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. आयज इथिओपियाच्या संसदेत तांणी उलोवप केले.
Global South is writing its own destiny, and India and Ethiopia share a vision for it. Our vision is of a world where the Global South rises not against anyone, but for everyone.
दोनूय देशांमधल्या शेकड्यांनी वर्सां सावन पोरण्या संबंधाचेर भर दितना प्रधानमंत्र्यांनी सांगले.
Nearly 2,000 years ago, our ancestors built connections across great waters. Across the Indian Ocean, merchants sailed with spices, cotton, coffee and gold. But they traded more than goods. They exchanged ideas, stories and way of life. Ports like Adulis and Dholera were not just trade centers. They were bridges between civilizations.
दोनूय फुडाऱ्यांनी द्विपक्षीय आणि परस्पर हिताच्या प्रश्नांचेर भासाभास केली, तसेच 8 समजिकायेच्या कबलातीचेर सयो केल्यात. परंपरिक टोल पद्धतीच्या बदलाक फुडल्या वर्षाच्या निमाणे मेरेन देशात ऑटोमॅटिक नंबर प्लेट वळख प्रणाली चालीक लायतले असे रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी स्पष्ट केला. महामार्गाचेर वाहनांचो प्रवास वेळ उणो करपासयत कार्यक्षमताय वाढोवपा खातीर सरकार ही प्रणाली चालीक लायता असे तांणी सांगले. देशातले कोळशाचे उत्पादन 1 अब्ज टना मेरेन पावला अशी माहिती कोळसो मंत्री जी किशन रेड्डी हांणी दिली. फाटल्या 10 वर्सात कोळसो उत्पादन मळार बरीच सुदारणा जाल्या आणि भारत हो संसारातलो दुसरो कोळसो उत्पादक देश झाला असे तांणी सांगले.
गॅसिफिकेशन अंडरग्राउंड प्रोसेस के द्वारा UGC अंडरग्राउंड कोल गॅसिफिकेशन के द्वारा ही इस गॅसिफिकेशन का एक्टिविटी डेव्हलप करने के लिए पहिली बार हम 21 कोल माइन्स को अभी एक्शन में प्रोसेस में है. अगर वो प्रोसेस होने के बाद हम अंडरग्राउंड कोल माइन्स उपयोग करेंगे.
2022 वर्षात सुरू झाली 5G सेवा सध्या देशातल्या 99.9% जिल्ह्यांनी उपलब्ध असा असे केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सांगले. भारतनेट प्रकल्पाखाला 2.14 लाख ग्रामपंचायतींनी सेवा सक्षम केल्यात असे तांणी मुखार सांगले.
पिछले 5 वर्षों में जो हमारे भारत के टेलीकॉम इक्विपमेंट की एक्सपोर्ट्स की वृद्धि हुई है, जो 10,000 करोड़ का आंकड़ा 2020-21 में हुआ था, 2024-25 में हमारी निर्यात बढ़ के 18,000 करोड़ 406 करोड़ हो चुकी है सर. तो 72% हमारे वृद्धि हमारे निर्यात के क्षेत्र में हुआ है.
भारतीय रेल्वेन प्रवाशांची सुरक्षितताय आणि रेल्वे येरादारी वाढवपा हेतान कवच ही स्वयंचलित प्रणाली चालीक लायल्या असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणला. तसेच फाटल्या काय वर्षात घेतिल्या सुरक्षेच्या वेगवेगळ्या उपायांक लागून अपघातांचा आकडो खूप उणो झाला असे तांणी मुखार म्हणला.
Compared to 2014, when the number of consequential accidents was 135 in 2014-15, we have been able to bring it down by 90% to 11 accidents this year. We are continuously focused on any incident which happens and we go to the root cause, try to figure out what is the systemic or structural problem behind that, and each and every incident we work in such detail.
फाटल्या 5 वर्षात प्रधानमंत्री कौशल विकास योजनेखाला 53 लाखावर उमेदवारांक प्रशिक्षण दिला असे केंद्र सरकारान सांगला. हे योजनेखाला प्लेसमेंट दर आणि उद्योगिक सहभाग सुधारपा खातीर सरकार जायती पावलां मारता अशी माहिती कुशळताय विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी हांणी दिली. INS 335 ऑफस्पेंज हे दुसरे MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर नौदळाच्या ताफ्यात आज अधिकृतपणान दाखल केले. गोयातल्या INS हंसा या नौदळ तळार नौदळ मुखेल ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हांच्या हाजेरीत ही कार्यावळ झाली. नौदळाची सुरक्षा घटमूट करपाच्या दिकेन हे एक महत्वाचे पावल असा. संसदेन आज निरसन आणि सुधारणा विधेयकाक मान्यताय दिल्या. ह्या विधेयकात काय कायदे रद्द करपाची आणि हेर काय कायद्यात दुरुस्त करपाची तरतूद असा. भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातल्या काय वाठारांनी शियाच्या लारांचा अदमास उक्तायला. भारत आणि दक्षिण आफ्रिका पंगडामधी चलतल्या टी ट्वेंटी खेळामाळेतलो चौथो खेळ आज लखनौतल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना मैदानार जातलो. हो खेळ सांजे 7 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.